सावळा बाळकृष्ण हळूहळू रांगू लागला. तो आणि बलराम अंगणात धुळीमध्ये मनसोक्त खेळायचे. यशोदा आणि रोहिणी त्यांना आवरायला धावल्या की धूळ भरल्या अंगानच त्यांना बिलगायचे आणि मग अंगावरची धूळ झटकून बाळकृष्णाच्या मातकट गालावरती ओठ टेकवताना यशोदा मातेच्या चेहऱ्यावरती जे समाधान दिसायचं ना ते टिपायला साक्षात विश्वकर्माच हवा. बालकृष्ण मातेचा हात धरून अडखळत अडखळत चालू लागला. भोवताळच्या गवळणी टाळ्या वाजवायच्या आणि हा आपला नाचायला लागायचा. तेव्हा वाटायचं की या तालावरती सारं विश्वच नाचतंय. कधी तो वासरासारख्या उड्या मारायचा, कधी चिमण्या साळुंक्या पकडायला धावायचा. छे, बाळकृष्णाच्या या बाललीला वर्णन करायला गदिमांचीच लेखणी हवी.
हात जोड दो दिवस मास सारले यशोमती सुताचिया नयनी भरी काजळा पेड पेड गुंफिते विंचरून जावळा यशोमती सुताचिया नयनी भरी काजळा पेड पेड गुंफिते विंचरून जावळा
चिडून चिडून श्री
समय पुरुष भूवरी स्वर्ग चित्र काढतो दिवस मास सारले
भात दही भरविता फिरवितो न सावळा अबोल बाल हट्टतो तिन्ही जगात
बोल क्या पणे म्हणे खास घेई सोनुल्या अंती कवळ एकदी मुखात घेई आपुल्या अबोल क्या पणे म्हणे खास घेई सोनुल्या
चुंबना सवे
समय पुरुष भूवरी स्वर्ग चित्र काढतो दिवस मास तारे